नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावर वी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. सरकारान अहमदाबाद विमानतळ अपघाता फाटल्या कारणांचो तपास करपा खातीर एक उचेल्या पावडावेली बहुपक्षीय समिती स्थापन केल्या. इराणान इस्रायलाचेर हल्लो करून इस्रायलाच्या शारांचेर शेकड्यांनी क्षेपणास्त्रां आनी ड्रोन सोडले. येता त्या म्हयन्या खातीर देशांत फावो तितली इंधन पुरवण आसा अशें केंद्रीय पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगला. उत्तर भारतांत उश्णतेची खरसाण कायम. कांय वाठारांनी तापमान 45 अंश सेल्सियस मेरेन वाडला. राजस्थानांत रेड अलर्ट जारी आनी जर्मनीतल्या म्युनिकांत जाल्ल्या ISSF विश्वचषकांत बायलांच्या 10 मीटर हवाई पिस्तूल सर्तीच्या फायनलींत भारताची सुरुची सिंग हिणे भांगरा पदक जोडले. आतां पुराय खबरो. ब्रेस्तारा अहमदाबाद ते गॅटविक विमानतळ लंडन वचपी एअर इंडिया फ्लायट AI-171 अपघाता फाटल्या कारणांची तपासणी करपा खातीर सरकारान एक उचेल्या पावड्यावेली बहुपक्षीय समिती स्थापन केल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात नागरी विमानन मंत्रालयान सांगला की ही समिती सध्याची मानक संचालन प्रक्रिया SOP आनी अशी वडणूक आडावपा खातीर तशेंच हाताळपा खातीर जारी केल्ल्या मार्गदर्शक तत्वांची तपासणी करतली. तशेंच फुडाराक अशा प्रसंगांक तोंड दिवपा खातीर व्यापक मार्गदर्शक तत्वां सुचयतले. संबंधित संघटनांनी केल्ल्या हेर चौकशीक ही समिती पर्याय आसची ना, पूण फुडाराक अशी घडणूक आडावपा खातीर आनी हाताळपा खातीर SOP तयार करपाचेर लक्ष केंद्रीत करतली अशें सरकारान सांगला. इराणान शुक्रारा राती इस्रायलाचेर हल्लो करून इस्रायलाच्या शारांनी शेकड्यांनी क्षेपणास्त्रां आनी ड्रोन सोडले. हाका तेहरानान ऑपरेशन सिव्हियर पनिशमेंट अशें म्हळां. ह्या व्हड बॅरेजान इस्रायलात हवाई हल्ल्याचे सायरन धाडले. तेल अवीव आनी जेरुसलमात स्फोटाक लागून लाखांनी नागरिकांक आश्रय सोदचो पडलो. 1980च्या दशकांत इराका वांगडा जाल्ल्या झुजा उपरांत इस्रायलान इराणाचेर आपलो सगळ्यांत महत्वाचो लश्करी हल्लो केलो. तांणी अणुकेंद्रीय सुविधांक लक्ष केला आनी वरिश्ठ लश्करींक मारून उडयला. फकत कांय वरां उपरांत इराणाचो हो हल्लो जाला. इराणाचे सर्वोच्च फुडारी आयतल्ला अली खामेनी हांणी इस्रायलान झूज सुरू केला अशें जाहीर केले आनी हे झूज वेदनादायी आसतले, इस्रायलात खंयचेच सुरक्षा आसची ना अशें सांगला. इराणी राज्य माध्यमांनी ह्या व्हड क्षेपणास्त्र हल्ल्याक इस्रायलाच्या आक्रमणा आड विध्वंसक प्रतिकार आसा असं म्हळां. येता त्या म्हयन्यां खातीर देशांत फावो तितली इंधन पुरवण आसा अशें केंद्रीय पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगले. काल पेट्रोलियम सचीव आनी भारतीय भौशीक क्षेत्रातल्या उपक्रमांच्या उर्जा मुखेल्या वांगडा नियाळ बसका घेतले उपरांत तांणी सोशल मिडिया पोस्टात ही म्हायती दिल्या. काल इस्रायलान इराणाचेर केल्लो हल्ल्या उपरांत आंतरराष्ट्रीय तेलाचे दरात व्हडा प्रमाणात वाड जाल्ल्याचे मतींत घेतल्यार मंत्र्यांनी दिल्ल्या तेल पुरवण म्हायतीक महत्व आसा. भारत वर्साक 150 अब्ज अमेरिकन डॉलर मोलाचे इंधन आयात करता आनी आयात केल्ल्यान कच्च्या तेलाची गरज 80% भागता. इस्रायलाचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू हांणी काल अस्तंत आशियातल्या सध्याच्या परिस्थितीविशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां फोनाचेर म्हायती दिल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात मोदी हांणी सांगले की नेतन्याहू कडेन केल्ल्या उलोवपांत प्रादेशीक शांतताय आनी स्थिरताय बेगीन परतून हाडपाच्या गरजेचेर तांणी भर दिला. इस्रायलाचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार हांणी लेगीत परराष्ट्र मंत्री डॉ JAISHANKAR हांकां फोनाचेर सध्याच्या घडामोडींविशी म्हायती दिली. जयशंकर हांणी इराणाचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागची हांचे कडेन ह्या वाठारांतल्या ताज्या परिस्थितीचेर चर्चा केल्या. आयुष मंत्रालय आयज नवी दिल्लीत हायब्रीड माध्यमात योगा कनेक्ट ही योग फॉर वन अर्थ वन हेल्थ ह्या संकल्पनेचेर जागतीक शिखर परिषदेचे आयोजन करता. ह्या म्हयन्याच्या 21 तारखेक जावपी 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिसा एक मुखेल फुडारपण म्हणून ही शिखर परिषद घडून हाडल्या. आयज जावपी ह्या कार्यावळीत 1000 वयर लोक एकठांय येतले. तशेंच संवसारभरातल्या मुखेल आंतरराष्ट्रीय योग संस्थांचे आनी वेलनेस समुदायातले लोक आभासी पद्दतीन वांटेकार जातले. बहरीन, US, युनायटेड किंगडम, दक्षिण कोरिया सयत 4 परस चड देशातले तज्ञ ह्या शिखर सभेत वांटो घेवपाचे आसात. द योग प्रभाव हो आंतरराष्ट्रीय योग दिसाचो परिणाम सांगपी अहवाल ह्या शिखर सभेवेळार जाहीर जातलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. युरोपा कडेन खासा करून फ्रांसा कडेन भारताचे एकठांय येवप आनी हितसंबंधांच्या मार्गदर्शनाखाला आशिल्ली रणनितीची खोलाय वाडत आसा हाचेर विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भर दिला. फ्रांसाच्या मार्सेलात जाल्ल्या रायसिना मेडिटेरियन 2025 परिषदेत उलयतना तांणी सांगले की फ्रांस हो जायत्या तरांनी युरोपातलो भारताचो सगळ्यात विश्वासपात्र भागीदार आसा. भूंयमध्य दर्या वाठारात भारताची आवड आणि व्यापार तसेच लोकांमधल्या संबंधांक लागून जावपी भागीदारीचे महत्व जयशंकर हांणी सांगले. युरोपीय संघटनेकडेन मुक्त व्यापार करार FTA करपाविशी डॉ जयशंकर हांणी सांगला की ह्या वर्सा भितर ही कबलात करपाची दोनूय देशांनी विचार केला. भारत युरोपीय संघटने वांगडा संरक्षण आणि सुरक्षा भागीदारी करपाचो यत्न करता. ह्या महिन्याच्या निमाणे मेरेन दोनूय वटांनी व्यापार मंत्री आणि चर्चा करपा खातीर एकठांय येतले असोय उल्लेख मंत्री जयशंकर हांणी केला. शूटिंगात जर्मनीतल्या म्युनिकात जाल्ल्या ISSF विश्वचषकात जाल्ल्या बायलांच्या 10 मीटर हवाई पिस्तूल फायनलीत भारताची सुरुची सिंग हिणे भांगरा पदक जिखला. तिने फ्रान्साच्या कॅमिलीक 0.2 गुणांच्या अंतरान वट्ट 241.9 गुण मिळून हारयली. चीनाचो याओ कियान सुक्सी हाणे 221.7 गुण मिळून काश्या पदक मिळयले. 10 मीटर हवाई पिस्तूल सर्तीत ISSF विश्वचषकात सुरुचीचे हे सेगीत तिसरे वैयक्तीक भांगरा पदक असा. FIH हॉकी प्रो लिगात आयज भारतीय दादले आणि बायलांचो पंगड खेळटलो. भारतीय दादल्यांचो पंगड बेल्जियमातल्या एंटवर्पात ऑस्ट्रेलिये आड खेळटलो. ही मॅच भारतीय वेळेप्रमाण दनपारा 2 वरांचेर सुरू जातली. 12 मॅचींनी 15 भारतीय पंगड गुणतालिकेत 5व्या सुवातेर आसात. जाल्यार बायलांचो हॉकी पंगड लिगाच्या दुसऱ्या आणि निमाण्या पावड्यात सुरवात करपाचो आसा. युरोपीय लिगात ऑस्ट्रेलिया अर्जेंटिना बेल्जियम आणि चीन हांचे आड खेळ जातलो. भारतीय बायलांचो पंगड लंडनात ऑस्ट्रेलिये आड खेळटलो. ही मॅच भारतीय वेळेप्रमाण 5:30 वरांचेर सुरू जातली. हाचे उपरांत भारतीय पंगड 21 आणि 22 जून दिसा एंटवर्पात बेल्जियमा आड आणि 28 आणि 29 जून दिसा बर्लिनात चीना आड खेळटलो. उत्तर भारतातल्या जायत्या वाठारांनी उष्णतायेची खरसाण तशीच आसा. तापमान 45 अंश सेल्सियस मेरेन वाढला. IMDच्या म्हणण्याप्रमाण राजस्थानातल्या श्रीगंगानगर वाठारात 47.3 अंश सेल्सियस जाल्यार हरियाणाच्या शिरसा वाठारात तापमान 46.4 अंश सेल्सियस मेरेन नोंद जाल्ले. भारतीय हवामान खात्यान राजस्थानात रेड अलर्ट जारी केला. फुडले 2 ते 3 दीस ह्या वाठारात धुल्लाच्या वादळा वांगडाच खर उष्णतायेच्या ल्हाराची परिस्थिती चालू उरतली. IMDच्या म्हणण्याप्रमाण जम्मू काश्मीर हरियाणा चंडीगड दिल्ली मध्य प्रदेश पंजाब आणि उत्तर प्रदेशात लेगीत आयज 1 सुवातेर उष्णतायेचे ल्हार आसतले. जाल्यार बिहार सौराष्ट्र आणि कच्छ हांगा उष्ण आणि दमट हवामानाची परिस्थिती कायम आसतली. मजगती दर्यादेगेवेलो कर्नाटक केरळ माहे कोंकण गोय तमिळनाडू पुडुचेरी आणि कराईकल ह्या सुवातांनी घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. सरकारान अहमदाबाद विमानतळ अपघाता फाटल्या कारणांचो तपास करपा खातीर एक उचेल्या पावड्यावेली बहुपक्षीय समिती स्थापन केल्या. इराणान इस्रायलाचेर हल्लो करून इस्रायलाच्या शारांचेर शेकड्यांनी क्षेपणास्त्रां आणि ड्रोन सोडले. येता त्या महिन्यांखातीर देशात फावो तितली इंधन पुरवण आसा अशें केंद्रीय पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगला. उत्तर भारतात उष्णतायेची खरसाण कायम. कांय वाठारांनी तापमान 45 अंश सेल्सियस मेरेन वाढला. राजस्थानात रेड अलर्ट जारी. जर्मनीतल्या म्युनिकात जाल्ल्या ISSF विश्वचषकात बायलांच्या 10 मीटर हवाई पिस्तूल सर्तीच्या फायनलीत भारताची सुरुची सिंग हिणे भांगरा पदक जोडले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.